भाग एक, जगानी उत्पत्ती। उत्पत्ती याचा पहिला अध्याय, एक ते पाच वचन। स्तोत्र संहिता याचा नव्वदावा अध्याय आणि दोन वचन। ते समयाने सुरुवात फक्त परमेश्वराने करी, तहा परमेश्वराने आकाश व पृथ्वी निर्माण करी। धरतीला कणाच आकार नाही होता, म्हणून परमेश्वराने पृथ्वी निर्माण करी आणि परमेश्वरानी आकाश आणि प्रकाश हे चमकणारी करी।